हरिताच्या आम्हाला शिवाजी, तानाजी, समर्थ, तुकाराम वगैरे मंडळींना हे असे भेटून आणत असत. वर्गातला इतिहास मला कधी आवडला नाही, कळला नाही. त्यात सण होते. हरितात्यांचा इतिहास सणांच्या गणितात गुंतला नव्हता, तो हरितात्यांच्याच इतका जिवंत होता. मी पहिल्यांदा पुण्याला गेलो तो शिवाजी, संभाजी, कृष्णा, घोडी, बाजी, तानाजी पाहण्याची आशा धरून. घाटातून जाताना वाटायचं की एकदा तरी मराठी सैन्य चढता उतरताना दिसावं. हरितात्यांनी इतिहास हा भूतकाळवाचक क्रियापदांनी दूर नेलेला नव्हता, असं वाटतं की नुकतेच भेटून आले छत्रपतींना हरितात्या. आज लक्षात येतं की त्यांचा त्या गोष्टीतला मी म्हणजे ती इतिहास नावाची अज्ञात व्यक्ती. अरे आम्ही पळायला लागलो गडावरून तर सूर्याजी ऐसा ओरडला म्हणतो, थांबा ते डोळ मी केव्हाच कापून टाकले, जातो कुठे. पुन्हा घुसलो, दिसला पठाण, उडव मुंडकर, दिसला शत्रू, खूपच भाला, तिकडे तानाजी पडलाय पण शेलार मामा लढतोय. अरे असं रक्त वाहत होतं काय सांगू तुला, म्हातारीची बाराबंदी रक्ताने अशी भरलेली. पण उदय भानावर जो वार केलाय म्हणतोस आडवा. मग आम्ही धावत जाऊन गंजी पेटवली, तिकडून महाराज पाहत होते. जी फेकली कृष्णा घोडी, तासाभरात इकडे हजर. तानाजी मेला हे कळल्यावर लहान मुलासारखा आंबोरडा फोडला रे महाराजांनी. गड आला पण माझा सिंह गेला, म्हणाले ऐकवे ना तो शोक तुला. तुला सांगतो पुरुषोत्तम, ऐकवे ना, पुरावा आहे उगाच नाही सांगत. सिंहगडावरचे दगड पाजरले महाराजांना रडताना पाहून. असे होते महाराज क्षत्रिय कुळाला वटवू सकेल लगेच आमच्या ललकऱ्या. माझं बालपणी चार जमा झालं. घरातली करती माणसं सुद्धा दुष्ट लागून जावी तशी गेली. अंगणातलं खळं सारवायचा त्रास होतो म्हणून आता फरशी घातली आहे. तिथली चिमुकली फुलबाग गेली, आजोबा आजी गेली, वडील गेले, घरचे नात्या गोत्यातले लोक सुद्धा आता परके झालेले आहेत. हरितात्या कुठे गेले कोण चौकशी करणार. पण कधी कधी पाठीला डोळे फुटतात आणि त्यात कातांच्या फुटक्या तुकड्यात खूप प्रतिबिंब लखलखावी, तशी जिव्हाळ्याची दिवंगत माणसं दिसायला लागतात. जीव एवढा एवढा सवतो. एखादा उदबत्तीचा वास, एखाद्या नव्या कोऱ्या छत्रीवर पडलेलं पावसाचं पाणी हे मनाला मागे घेऊन जातं. हरितात्यांचा आवाज घुमायला लागतो. या देवाघरच्या माणसांनी आम्हाला खूप दिलं. सदैव इतिहासाचे पंख लावलेला हा वेडा बगडा माणूस आम्हा एवढ्या एवढ्या हलक्या पोरांना घेऊन उडत 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 जायचा. खरं खोटं देव जाणे, पण क्षत्रिय कुलावतंश छत्रपतींचं वगैरे दर्शन घडवायचा. आमच्या चिमुकल्या जीवनाच्या हरळीच्या मुळ्या त्यांनी भूतकाळात नेऊन रुजवल्या. हरितात्याने आम्हाला कधी पैशाचा खाऊ दिला नाही, पण प्रचंड अभिमान दिला. चिमुकल्या मनगटात कसल्या तरी जोमाच्या मनगटा घातल्या. त्यावेळी दिसल्या नाहीत त्याच्या अदृश्य वळ्या, पण आज एखाद्या आघाताच्या क्षणी दिसायला लागतात. दुर्दैवानी दरवेळी मुठी वळाव्यात अशा वळतातच असं नाही, पण वेळी प्रसंगी वळू शकतील असा कुठेतरी आत्मविश्वास जो अजून लपलेला आहे, हे सगळं हरितात्याने आम्हाला न मागता दिलं. आज हरितात्या स्वतःच मागता दिलं.